यहेस्केल अध्याय 34. मग परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, मानवाच्या मुला इस्रायलाच्या मेंढपाळाविरुद्ध भविष्य सांग आणि त्यांना म्हण, प्रभू परमेश्वर मेंढपाळाविषयी असे म्हणतो, जे इस्रायलचे मेंढपाळ स्वतः चरत आहेत त्यास धिक्कार असो. मेंढपाळाने आपल्या कळपाची काळजी घ्यायला नको का? तुम्ही चरबी खाता आणि लोकरीचे कपडे घालता. तुम्ही कळपातील धष्टपुष्ट मेंढ्या मारता, पण तुम्ही मेंढरांना कधीच चारत नाही. जे कोणी दुर्बळ होते त्यांना तुम्ही सबळ केले नाही, किंवा तुम्ही अवजारांनी बरे केले नाही. तुम्ही जे कोणी मोडले त्यांना पट्टी बांधली नाही, आणि जे घालून दिले त्यास परत आणले नाही, किंवा हरवलेल्यास शोधत नाही. त्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर सक्तीने व जुलमाने राज्य करता. मग मेंढपाळ नसल्याने त्यांची पांगापांग झाली, आणि त्यांची पांगापांग झाल्यानंतर ते रानातील सर्व जीवित पशूंचे भक्ष्य बनले. माझा कळप सर्व डोंगरातून व प्रत्येक उंच टेकड्यावरून भटकून गेली. ऋतूच्या सर्व पाठीवर पांगविली गेली, तरी त्यांना शोधण्यास कुणी नव्हते. म्हणून मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे माझी मेंढरे लुटीस गेली आहेत, कारण जेथे त्यांना मेंढपाळ नव्हता ती वनपशूस भक्ष्य झाली. आणि माझ्या मेंढपाळांनी कुणीही कळपाला शोधले नाही, परंतु मेंढपाळाने स्वतःचीच काळजी घेतली आणि माझ्या कळपाला चारले नाही. तेव्हा मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे आणि मी माझी मेंढरे त्यांच्या हातातून मागेन. त्यांचे कळप पाळणे मी बंद करेन. मग मेंढपाळ आपणास पुढे पोचणार नाहीत, आणि मी आपली मेंढरे त्यांच्या मुखातून सोडविल, अशासाठी की माझी मेंढरे त्यांची भक्ष्य अशी होऊ नयेत. कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पहा, मी स्वतःच आपल्या कळपाचा शोध घेईल आणि मी त्यांची काळजी घेईल. जो मेंढपाळ आपल्या पांगलेल्या मेंढ्याबरोबर राहून त्यास शोधतो, तसाच मी आपली मेंढरे शोधीन. आणि आबाळाच्या व अंधकाराच्या दिवशी त्यांची पांगापांग झाली त्या सर्व ठिकाणी मी त्यांना सोडवेन. मग मी त्यांना लोकातून काढून आणीन, देशातून त्यांना एकत्र करीन व त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्रायलाच्या पर्वताच्या बाजूला झऱ्याकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी कुरणात सारील. मी त्यांना चांगल्या कुरणात ठेवीन. त्यांचे कुरण इस्रायलाच्या डोंगरावरील उंच ठिकाणी होईल, तेथे ती चांगल्या कुरणात पुहुडतील. इस्रायलच्या डोंगरावर ती उत्तम हिरोळीवर त्या चरतील. मी स्वतः माझा कळप सारीन व त्यांना विश्रांती देईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. हरवलेल्या मेंढ्याचा मी शोध घेईन व भटकलेल्यांना मी परत आणीन. जे मोडलेले त्यास मी पट्टी बांधीन आणि रोगी मेंढीस मी बरे करीन. व मी पुष्ट व बलिष्ठ यांना नामशेष करीन, त्यास मी यथान्याय सारीन. आणि प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्या कळपा, पहा, मी मेंढरामेंढरामध्ये येडका व बोकड यांच्यात न्याय निवडा करीन. तुम्ही चांगले कुरण खाऊन टाकता, उरलेले कुरण तुम्ही आपल्या पायाने तुळवता, आणि तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पायांनी गढूळ करता. हे काहीच नाही असे तुम्हास वाटते का? पण माझी मेंढरे आता तुमच्या पावलांनी चिरडलेले गवत खातात आणि तुमच्या पायांनी गढूळ झालेले पाणी पितात. म्हणून प्रभू परमेश्वर त्यांना असे म्हणतो, पहा, मी स्वतः पुष्ट मेंढी आणि बारीक यांच्यात निवाडा करीन. तुम्ही बाजूने व खांद्याने ढकलता, आणि जी सर्व दुर्बळ झालेली त्यांना तुम्ही देशाबाहेर घालून लावीपर्यंत त्यांना तुम्ही भोसकता. म्हणून मी माझ्या कळपाला वाचवीन, यापुढे त्यांची लूट होणार नाही. आणि मी मेंढ्या मेंढ्यात न्याय निवडा करीन. मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन व तो त्यांना चारील. आणि माझा सेवक दावीद याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन, तो त्यास चारील, तो त्याच्यावर मेंढपाळ होईल, कारण मी परमेश्वर त्याचा देव होईल व त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद त्यामध्ये अधिपती होईल. मी परमेश्वर बोललो आहे. मग मी त्यांच्याबरोबर एक शांततेचा करार करीन आणि दुष्ट वन्य पशु देशातून नाहीसे करीन. मग माझ्या मेंढ्या वाळवंटातही सुरक्षित राहतील आणि रानात झोपतील. मग मी त्यास व डोंगराभोवतालाच्या स्थानात आशीर्वाद असे करीन, कारण मी योग्य वेळी पाऊस पाडीन, ते आशीर्वादाचे वर्षाव होतील. नंतर शेतातले झाडे त्यांचे फळे उत्पन्न करतील आणि पृथ्वी आपला उपज देईल. माझी मेंढरे त्यांच्या देशात सुरक्षित राहतील. मी त्यांच्या झोकडाचे बंधने तोडून ज्यांनी त्यांना आपले दास केले त्यांच्या हातातून सोडवेल, म्हणजे ते जाणतील की मी परमेश्वर आहे. यापुढे ते राष्ट्रासाठी लूट असे होणार नाहीत, आणि पृथ्वीवरील वनपशु त्यांना खाऊन टाकणार नाहीत, कारण ते सुखरूप राहतील व कुणीही त्यांना भयभीत करणार नाही, कारण मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करीन. मग त्यांचे पुन्हा देशात दुष्काळाने उपासमार होणार नाही. यापुढे राष्ट्राकडून त्यांना अपमान सहन करावा लागणार नाही. मग त्यांना समजून येईल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे व मी त्यांच्याबरोबर आहे. इस्रायलचे घराणे माझे लोक आहेत असे प्रभू परमेश्वर म्हणतो. कारण तुम्ही माझे मेंढरे आहात, माझ्या कुरणातील मेंढरे आहात आणि माझे लोक, मी तुमचा देव आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो.